नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. डॉ बी आर आंबेडकर हांच्या बद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हांच्या वक्तव्याचो विपर्यास केल्ल्याचो आरोप सरकारान आयज विरोधकांक केलो. संसद घरांत प्रसार माध्यमाकडेन उलयतना संसदीय वेव्हार मंत्री किरेन रिजीजू हांणी सांगले की शाह हांच्या राज्यसभेतल्या भाशणाची एक ल्हानशी क्लीप प्रसारीत केल्या, ते जे उलयले ताचो विपर्यास जाता. काँग्रेसीनूच डॉ आंबेडकरांचो अपमान केल्ल्याचो आरोप करत मंत्र्यांनी हाचो निषेध केलो. ह्या मुद्द्यावेल्यान संसदेच्या दोनी सभाघरांचे कामकाज विस्कळीत केल्ल्याबद्दल तांणी विरोधकांचेर कडक टिका केली. आदले केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे खासदार अनुराग सिंग ठाकूर हांणी ह्या विषयाचेर काँग्रेसीचेर टिका केली. काँग्रेस सदांच अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती आणि ओबीसी समाजा आड कशी आशिल्ली हे शाह हांणी उक्ते केला, असे ताणी संसदेभायर प्रसार माध्यमांक सांगले. नॅशनल फॉरेन्सिक इन्फ्रास्ट्रक्चर एनहान्समेंट स्किमी अंतर्गत 860 कोटी रुपया परस चढ खर्चासयत 7 अतिरिक्त केंद्रीय न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळांच्या स्थापनेक सरकारान मान्यताय दिल्या, अशी माहिती केंद्रीय राज्य गृहमंत्री बंदी संजय कुमार हांणी दिल्या. राज्यसभेत आयज दिल्ल्या जापेत मंत्र्यांनी राज्य न्यायालयीन विज्ञान प्रयोगशाळांनी डीएनए विश्लेषण आणि सायबर फॉरेन्सिक क्षमता घटमूट करपा खातीर आयज मेरेन 245.29 कोटी रुपयांच्या वाटपापैकी 185.28 कोटी रुपया दिल्यात, अशी माहिती दिल्या. अशा प्रयोगशाळेतल्या यंत्रणा आणि उपकरणां सुधारून मादक पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ, डिजिटल फॉरेन्सिक, डीएनए फॉरेन्सिक विश्लेषण आणि फॉरेन्सिक मानसशास्त्रातली फॉरेन्सिकाच्या नवीन यंत्रणांचा आस्पाव करतात. आसामातल्या भोपाळ, चंदीगड, आसाम हांगाच्या कामरूप, हैदराबाद, पुणे, दिल्ली, कोलकाता आणि जम्मू हांगाच्या सांबा हांगा 8 केंद्रीय प्रयोगशाळा कार्यरत असतात. देशांत 32 राज्य न्यायालयीन विज्ञान प्रयोगशाळा आणि 97 प्रादेशिक न्यायालयीन विज्ञान प्रयोगशाळा असतात, असे त्यांनी सांगले. पोलिसांच्या आधुनिकीकरणा खातीर राज्यांक आणि केंद्रशासित प्रदेशांक मजत करपा खातीरच्या येवजणे खाला वट्ट 4,846 कोटी रुपया खर्च मंजूर केल्ल्याची माहिती केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय हांणी दिल्या. राज्यसभेत आयज दिल्ल्या जापेत मंत्र्यांनी सांगले की पुलीस स्टेशनां बांदपा वांगडाच राज्यां आणि केंद्रशासित प्रदेशांच्या पुलीस दळांक आधुनिक तंत्रगिन्यान, शस्त्रां आणि दळणवळणाच्या उपकरणांनी सुसज्ज करपाचो हे येवजणेचो हेत आसा. तशेंच गतीशीलता आणि घरासयत हेर पुलीस मुळावी सुविधांचे बांदकामाचोय हातूंत आस्पाव जाता. महाकुंभ मेळ्याक प्रवाशांक फुकट प्रवास करपाक मेळटलो असो दावो करपी खबरो आयज सरकारान न्हयकारल्यात. रेल्वे मंत्रालयान एका निवेदनात सांगला की भारतीय रेल्वे हे अहवाल पुरायपणान निराधार आणि चुकीचे आसात असे म्हणून खरपणान न्हयकारता. वैध तिकीट नासतना प्रवास करप भारतीय रेल्वेच्या नेमाप्रमाण चुकीचे आसा आणि हो ख्यास्त करपासारखो गुन्हेव थारता, असो उल्लेख मंत्रालयान केला. महाकुंभ मेळा वेळार वा हेर खंयच्याय प्रसंगा वेळार फुकट प्रवासाची तजवीज ना, अशें तातूंत म्हळां. महाकुंभ मेळा वेळार सुलभ प्रवासाची खात्री करपा खातीर भारतीय रेल्वे कटिबद्ध आसा, अशें मंत्रालयान सांगले. प्रवाशांच्या अपेक्षीत गर्देचे व्यवस्थापन करपा खातीर खासा होल्डिंग एरिया, अतिरिक्त तिकेट काउंटर आणि हेर आवश्यक सुविधांची फावती व्यवस्था करप सुरू आसा. 2019 वर्सा 23व्या क्रमांकाचेर आशिल्लो भारत देश आता संवसारातलो 3र्या क्रमांकाचेर स्मार्टफोन निर्यात करपी देश जाला. कंपनी आणि उद्देगीक संघटना कडल्यान मेळिल्ल्या एकठांय केल्ल्या आंकड्याप्रमाण देशातल्या स्मार्टफोन निर्यातीन एकाच म्हयन्यात नोव्हेंबर 2024 वर्सा 20,000 कोटी रुपयांचो आंकडो हुपला. सोशल मिडिया प्लॅटफॉर्माचेर लेख शेअर करतना केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव हांणी या कामगिरीची तोखणाय करून ताका मेकिंग भारत स्टोरी असे नाव दिले. फुडल्या वर्साचे सुरवेक जावपी दिल्ली विधानसभा वेंचणुकेविशी वेंचणूक आयोग आयज नियाळ बसका घेता. दिल्लीचे मुखेल वेंचणूक अधिकारी आणि पुलीस आणि प्रशासनातल्या अधिकाऱ्याकडेन आयोग संवाद साधता. तशेंच आयोग वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीकडे संवाद साधपाचो आसा. 70 वांगड्यांच्या दिल्ली विधानसभेची मुजत फुडल्या वर्सा 23 फेब्रुवारीक सोंपता. वेंचणूक जाहीर जावचे बऱ्याच आदी सत्ताधारी आप पक्षान सगळ्या विधानसभा जाग्यांचेर उमेदवार जाहीर केल्यात, जाल्यार काँग्रेसीन वेंचणुके खातीर 21 उमेदवार जाहीर केल्यात. भाजपान अजून उमेदवार जाहीर करूंक ना. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.